Cristo no nos donará tiempo.
नहीं के लिए ते केले असे किती वेगळे संपूर्ण जगत दिले सकाळ भात पण करी असे ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं निरूपण केलेलं आहे. जर ज्ञान व्हायचं असेल, ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल, तर क्षेत्रासंबंधी देखील जाणणं गरजेचं आहे. अशा करता गरजेचं आहे की क्षेत्रासंबंधी ज्ञान हे मुख्य ज्ञान नव्हे हे समजण्यासाठी क्षेत्राची माहिती आवश्यक आहे. क्षेत्र कशापासून बनलेलं आहे, महाभूतान अहंकार, पंच महाभूत अहंकार, बुद्धी अव्यक्त अशी प्रकृती, इंद्रियांनी जशेल तर पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय, तसंच त्यांचे पाप आणि पाप असे विषय आपण सर्व मिळून हे क्षेत्र बनलेलं आहे. आणि या क्षेत्रामध्ये काही विकार देखील आहेत, इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना वृत्ती. त्यामुळे जी इच्छा आहे त्याला तुम्ही ज्ञान समजणार नाही. जेव्हा ते विकारांमध्ये गणले जातात तेव्हा ज्ञान समजणार नाही. कोणत्याही प्रकारची इच्छा असो जोपर्यंत इच्छा राहते तोपर्यंत ज्ञान नाही. एक मोठे उत्तरेकडे विश्व हिंदू परिषदेचं खूप मोठं असं काम उभे करणारे असे सद्ग्रहस्थ संत म्हणून ओळखले जातात, तर ते मध्यंतरी मला भेटायला आलेलं असतं. सहज दंडकारणा चाललेलं असताना ते म्हणाले की बघ, शांती मिळावी एवढी इच्छा आहे. मी त्यांना असं म्हटलं की इच्छा आहे म्हणून शांती मिळत नाही. जेव्हा तुमच्या सगळ्या इच्छा संपून जातील तेव्हा शांती मिळेल. या सगळ्या इच्छा सोडातील. ते म्हणाले धर्मकार्याची इच्छा कशी सोडायची? मी म्हणलं भगवंत म्हणलंय सर्व धर्मान परित्यज्य. एक वेळ अशी येते की तुम्हाला सगळ्या बाजूला करायला आहे. जर तुम्हाला त्या ज्ञानाला प्राप्त व्हायचं असेल तर कोणतीच गोष्ट भरून घेता येणार नाही. इच्छा द्वेषा सुखम दुःखम हे सगळे विकार आहेत, क्षेत्रामध्ये असणारे विकार आहेत. ते जो जाणतो तो या विकारांना जो वेगळेपणाने जाणतो, क्षेत्राला जो वेगळेपणाने जाणतो, आता जो क्षेत्रामध्ये समाविष्ट असणारा आहे तो क्षेत्रज्ञ त्या क्षेत्रज्ञाशी एकरूप कसं व्हायचं याचा खटपटीला लागेल. नंतर या विचारांच्या मागे कळता कळता सगळं आयुष्य नांदर होत. स्वामीजींच्या दुकानामध्ये वयस्कर ग्रहस्थ म्हणजे प्रत्यक्ष ग्रहस्थ ते विशिष्ट कापड मागत होते. थोडस जाड तर आपण चांगलं कापड त्यांना हवं होतं. किती हवं होतं? एक मीटर. एक मीटर भर कापड त्यांना हवं होतं. एक मीटर मध्ये काय करणार असं जाड कापडाचं? म्हणून स्वामीजींनी विचारलं की आपल्याला कसा करता हवं, तर ते म्हणाले की आमचा पत्त्यांचा क्लब आहे. सत्तरीचे ग्रहस्थ पत्त्यांचा क्लब आहे. आणि जे आधीचं कापड होतं ते कापड पत्ते टाकून टाकून फाटलं. आम्हाला नवीन कापड हवं आहे. मोठ्या अभिमानाने लोक जीवन जगत असतात. इथं कुठेतरी याच रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी 50% जागा अशी खोली आहे आणि तिथं दाब टाकलेलं आहे आणि सगळे पेन्शनर तिथं गप्पा मारत बसलेले दिसतात. मला आशा करता हे सांगायचं की गप्पांचा देखील छंद असू शकतो, पण पारमार्थिक परिभाषेत जर बोलायचं झालं तर क्षेत्र आणि क्षेत्रासंबंधीच्या गोष्टी करता करता जरी जन्म गेला तरी देखील काही कल्याण होत नाही.
काय गप्पा मारणार, 70-80 वर्षामध्ये किती बदललेलं जग पाहिलेलं असतं, कितीतरी गप्पा मारण्यासाठी विषय असतात.
अगदी माझं जरी पाहिजे झालं 40-45 वर्षांमध्ये जीवन, तर आमच्या लहानपणी नुकते दिवे लावायला सुरुवात झालेली होती. म्हणजे काही घरं अशी होती की ते म्हणत असत की आम्ही अजून दिवे घेतलेले नाहीयेत, आणि काही म्हणत असत की आमच्याकडे दिवे आहेत. विहिरी बुजवलेल्या नव्हत्या, काय करायचं ते नळाचं पाणी असं लोक म्हणत असत. तिथेतून आतापर्यंत किती जग बदललेलं आहे, कसे रस्ते होते, कसे कपडे होते, जर बोलायचं झालं तर खूप बोलता येईल. आता अगदी सामान्य परिस्थितीच्या माणसाच्या अंगावर देखील, मुलांच्या अंगावर जे फॅब्रिक असतं ते किती चांगलं आहे, आणि जर आपलं लहानपण आपण आठवलं तर कसे कपडे होते आपले, बोलताना शक्य आहे. ते भूकंप झाला काय कोरोनाचा, त्याच्या पाठोपाठ दुष्काळ पडला वगैरे, आणि तो अमेरिकेने गहू पाठवला, मुलं पाठवला, अशा चर्चा तिथे चालू होता. तिथपासून तर आताची जी अगदी नवीन नवीन प्रकरणं आहेत ती सगळी तासभर गप्पा मारायच्या आणि भेटून जायचं. हा सगळ्या क्षेत्राचा महिमा याच्यामध्ये क्षेत्रज्ञ जाणला पाहिजे. तरी पुर नर पुरजी घडता आहे योनी विभागी, ते गुणकर्म संधी पडिले जाते, ही एवढी मागच्या वेळेला आपली झालेली होती. क्षेत्रासंबंधीचं सर्व वर्णन सविस्तर आपण पाहिलेलं होतं, आणि त्याच्यानंतर गुणविवंचना तुझा म्हणे पहिला अर्जुना प्रस्तुत आता तुझं ज्ञानानुत राहू, हा सुंदर असा विषय येणार आहे. अमानित्वम, अबंधित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, ज्ञानाचं लक्षण आता भगवंत सांगणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर आपली बहार केलेली आहे. क्षेत्र सर्व कविस्तर सांगितलेले कविता म्हणून आता तुझ्या ज्ञान आहे. क्षेत्र तर आता कविस्तर सांगितलं आहे, जागा आहे एवढं करू शकतो म्हणतात. विकारांसहित क्षेत्राचं वर्णन सांगितलं गेलं, आता प्रस्तुत ज्ञान म्हणजे काय, ते तुझं ज्ञाना रूप जाऊन ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द देखील फार आत्मविश्वास पूर्वक असे येतात. तुला आता ज्ञान काय आहे त्या ज्ञानाचे रूप दाखवू असं म्हणतात. म्हणजे असे काही झाले की शब्दांनी असं एक रेखाचित्र निर्माण होईल की त्याला ज्ञान म्हणजे काय हे समजेल. क्षेत्र हे सविस्तर सांगितल्यानंतर आणि त्याचे विचार आहेत त्याचंही वर्णन केल्यानंतर आता ज्ञान काय ते सांगून असं गीताला देखील ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली सवय लिहिलेली आहे. जया ज्ञानालाही गगन गिरीपाची योगी स्वर्गाची आडवंगी उमरवंगी. हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून योगी गगनाचा नय करतात. मी मुद्दाम इकडे पाणी उठून पाहिलं की काय अर्थ झालेला आहे, कारण एका ज्ञानेश्वरीमध्ये मी असा अर्थ पाहिला की जे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून योगी गगन गेलतात, तसं आहे तसे म्हणतात. त्यामुळे ते सगळं अगम्य होऊन राहिलेलं आहे. जर ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर गगन म्हणजे योगाच्या परिभाषेमध्ये हा जो प्रांत आहे दोन गोळ्यांच्या वरचा मस्तिष्काचा टपाला तुमचा जो प्रदेश आहे त्याला गगन असं म्हणतात. गगन आकाश, शिबाकाश, मोगी आकाश, मस्तक आकाश, हृदय आकाश अशी देखील नावं आहेत. योगाच्या परिभाषेमध्ये हृदय म्हणजे देखील हे दोन आत्मा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणतात की ज्ञान प्राप्त होण्यासाठी म्हणून योगी गगनाचा देखील ग्रास इंद्रिपिंडाचा ग्रासी सोहा नाथ संकेतीचा दंशी तरी दोनेरी गेला उद्देश श्री महाविष्णू वर्णन केलं तेव्हा पिंडाने पिंडाचा कसा ग्रास केला जातो हे परिस्पर सांगितलं. पृथ्वी आग एक वायू आणि आकाश याच्यामध्ये जरिता मंडळाचं म्हणत असत की पृथ्वी आग आणि तेज यांच्या जे आपल्याला काही कर्तव्य ना नुसतं आपण शांत बसलो ध्यानाला बसलो म्हणजे या तीन पिंडांचा ग्रास झाला. आता जो वायू आहे ते वायू अंतर पवन तो मी आहे या भावाने घेतला जाणारा सोहमचा श्वास तो श्वास सिद्धाकाशामध्ये लीन करायचा असतो. घरिता तो चांदीचा अहम अखंड चालो सोहम सोहम मी आहे या भावनेने नाभी पातळी ब्रह्मरंध्रात सोहमी ध्वनी असे ओळख नाभी पातळी ते ब्रह्मरंध्रापर्यंत म्हणजे या इथं ताळ या भागामध्ये जो सोहमचा ध्वनी सहज ठेवत असतो त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे आणि त्या ठिकाणी जो चाललेला श्वास आहे किंवा अंतर पवन आहे तो अंतर पवन श्वास मन आणि तो मी आहे हा सोहम भाव हे एकत्र करून यांची जणू जणू पुरेली साधून हा श्वास घ्यायचा आहे आणि अशा प्रकारचा श्वास घेतल्यानंतर काही पाच दहा असे श्वास घेतल्यानंतर मग तो श्वास सहज या ठिकाणी जाणीव शक्तीच्या बरोबर मनाच्या बरोबर असा नियम सहज निर करायचा आहे. या ठिकाणी मनाकडे साक्षीत्वाने पाहत असताना विचारांकडे भावनांकडे विचारांकडे कल्पनाचित्रांकडे साक्षीत्वाने म्हणजे वेगळेपणाने पाहत असताना जो विचार उठेल त्या विचाराशी एकरूप व्हायचं नाही तर फक्त समजलं पाहिजे की हा विचार कुठला आणि सोडून त्याचा आला पाहिजे याला विचारांकडे साक्षीत्वाने पाहणं असं म्हणतात दृष्टीत्वाने पाहणं असं म्हणतात. अशा प्रकारे विचारांकडे साक्षीत्वाने पाहत असताना विचार नाहीचे होता विचार नाहीचे झाल्यानंतर एक वृत्ती निमाल्यावर काही क्षण निघून जातात आणि मग पुढची वृत्ती उठते. आपल्याला जे विचाराचं सातत्य जाणवतं त्याचं कारण असं की एखाद्या वृत्तीचं पूर्व क्षण मध्यक्षण आणि वृत्तीचा अंतक्षण शेवटचा क्षण जर वृत्तीची तीन भागात विभागणी केली तर जेव्हा वृत्तीचा शेवटचा क्षण येतो तेव्हा ताबडतोब त्या वृत्तीचा भंग होतो म्हणजे वृत्ती लोप होतो वृत्ती नाहीशी होतो आणि पुन्हा पुढची वृत्ती उठते ते पहिल्या वृत्तीशी सुसंगत अशी उठते आणि पुन्हा तोच विचार चालू राहतो. जेव्हा विचार सातत्य असतं तेच विचार सतत चालू असतो तेव्हा देखील दोन वृत्तींमध्ये काही एक अंतर जात असतं पण ते इतकं कमी असतं निग्लिजिबल असतं जरी नाही इतकं फॅक्शन ऑफ सेकंड असं असतं की दोन वृत्तींमध्ये अंतर आहे असं लक्षात सुद्धा येत नाही. जर पाहणारा वृद्धींना प्रतिसाद द्यायचा नाही अशा भावनेने असेल तर क्षणभावाकरता दोन वृत्तींमध्ये अंतर पडू शकतं. आचार्य असं म्हणतात की माळेमध्ये असणाऱ्या नळ्यांची जर दोन नळ्यांची एकमेकांपासून सार्थक केली, एका मनापासून दुसरा मणी जर थोडा बाजूला केला तर दोन मनांच्या दरम्यान अनुकूल असलेला तंतूचा विकल्प पक्षात लावून आपल्याला समजतो. जर दोन मणी बाजूला केले तर एवढी मण्यांची माळ अखंड दिसत असतो. तसं जर दोन विचार बाजूला करता आले आपल्याला, पहिली वृत्ती आणि त्याच्या पाठोपाठ सुटणारी दुसरी वृत्ती जर एकमेकांपासून दूर करता आल्या तर आत असणार साक्षी चैतन्य आत्मचैतन्य स्पष्टत्वानी प्रतीत होतं. याला योगाच्या परिभाषेमध्ये शून्य असं म्हणण्याचा प्रघात आहे. गमा गमस्यम गमनादी शून्यम असं जे म्हटलेलं आहे ही शून्य स्थिती म्हणजे दोन वृत्तींच्या दरम्यान असणारी स्थिती. या स्थितीला चिदाकाश गगन असं देखील म्हटलं जात. म्हणून स्वरूपानंद असं म्हणतात की आपण द्रष्टा दृश्य गगन त्यावेळेला काय झालेलं असतं, आपण द्रष्टा असतो केवळ ध्यानाला बसलेला मी द्रष्टीचं घेऊन बसलेला मी केवळ उभा असतो आणि दृश्य काय असतं तर विचार हे दृश्य नसतात कारण दोन विचारांच्या मधला काळ चालू आहे त्यामुळे विचार रहित अशी मनाची अमन अशी स्थिती चालू असते. आपण द्रष्टा दृश्य गगन यावीनं काही निराळे भान त्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही भान तिथं राहू नये. त्या गगनाधीनं सूक्ष्म आपण जाणी करते पण गगन समजणारा जे गगन आहे हे ज्याच्या लक्षात आलं तो गगनापेक्षा देखील सूक्ष्म आहे. आता इथं काहीही नाही, विचार देखील नाही, हे समजणारा तिथे उपस्थित आहे. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन हा जो जाणीव रूपाने आहे त्याला जेव्हा तोच मी आहे आत्माच मी आहे अशा प्रकारचा भाव फिरतो आणि मन लीन होतं त्यावेळेला जे घडतं त्याला आत्मदर्शन असं म्हणतात. त्यावेळेला शून्याचा किंवा गगनाचा देखील लोप होतो, आत्मस्थितीने गगनाचा लोप होतो आणि केवळ आत्म्याच्या अंगाने स्वरूपाच्या अंगाने मी एक शिल्लक राहतो. समर्थांनी फार सुंदर ओळी लिहिलेली आहे. पदार्थ ज्ञान जेव्हा करे द्रष्टा द्रष्टेपणे मुळे केवळ ज्ञप्ती मात्र रे सूक्ष्म ब्रह्म त्या ठिकाणी केवळ ज्ञप्ती मात्र असं सूक्ष्मत्वाने ब्रह्मस्थिती शिल्लक राहते. कशाकरता योगी एवढी खटपट करतो, या ज्ञानासाठी खटपट करतो, हे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून योगी खटपट करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जया ज्ञानालागी गगन गिणताती योगी. गगनाचं देखील लय गगनाचाही लय योगी जे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून करण्याच्या मागे लागतात. स्वर्गाची आडगंगी उमरडोगी स्वर्गाचा सगळा आडवाटा म्हणजे उत्तम कर्म उत्तम कर्म पण स्वर्गाचं तत्वज्ञान दुसरं काही उत्तम कर्म उत्तम कर्म पण जिथं मिळेल तिथं या जन्मात आणि हा जन्म संपला की ज्या जन्माला जाऊ अथवा ज्या लोकाला जाऊ त्या लोकाला ही सगळी कर्मफळ बरोबर येणार आणि उत्तम गती प्राप्त होणार. जो शुद्ध ज्ञानाची अपेक्षा करतो तो कर्मफळालाच अवघडतो. कर्मफळामुळे कर्म करणारा जो आहे तो कायम फळाच्या अंगाने देवबुद्धीला सिक्कीम राहिलेला असतो, आशा आकांक्षा कामना याला सिक्कीम राहिलेला असतो, त्यामुळे तो कदापि सुटणं शक्य नाही. म्हणून जर खरं सोडण्याची इच्छा जर कोणी करेल तो स्वर्गाला देखील सोडण्याची इच्छा करेल. स्वर्गाचा जो अडथळा आहे तो अडथळा तेव्हाच पार केला जाईल की जेव्हा फलत्यागपूर्वक कर्म करण्याची बुद्धी निर्माण होईल. जया ज्ञानालागी गगन गिरीताकी योगी, जे ज्ञान प्राप्त होण्यासाठी म्हणून प्राप्त व्हावं म्हणून गगन देखील योगी घेऊन टाकतात, गगनाचाही लय घडवतात. स्वर्गाची आडवंती उमरवूया, स्वर्गाचा अडथळा जसा पूर्ण कर्मांमध्ये असतो तसा साधनेच्या सूक्ष्म कर्मांमध्ये तर अधिक असतो. बऱ्याच परमार्थीयांना आपण परमार्थ करतो याचा खूप अभिमान दिसतो. पूर्ण मार्गाने चाललेले आहोत असं तो म्हणत असतात, उत्तम करत आहोत असं तो म्हणत असतात. ते असं म्हणत असतात की आम्हाला वैदवाकडं असं फळ मिळणारच नाही, कारण आम्ही साधना करतो, आम्ही उपासना करतो. अशा रीतीने फळाकडे दृष्टी घेण्याची जी इच्छा साधक करतो त्या इच्छेने तो गगन कदापि ओलांडू शकत नाही. जर गगन ओलांडायचं असेल तर विचारहित विचारपूर्ण अशी स्थिती तर प्राप्त व्हावी. वृत्तीशून्य योगेश्वर याचा पहावा विचार दास म्हणे वारंवार काय सांगेल. वृत्तीशून्य अशी स्थिती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर वृत्तीमधून देखील फळ निघून घ्यायची पाहिजे. वृत्ती कधी असली पाहिजे, लघु असली पाहिजे, तरच या वृत्तीकडे साक्षीत्वाने पाहता येईल. एकदा मी एका ठिकाणी एका गावी गेलेलो होतो आणि तिथं सगळ्यात मोठी अडचण जर परगावी किंवा नातेवाईकांकडे गेलो तर ध्यानाला कसं बसता येईल ही सर्वात मोठी अडचण राहते. कारण त्यांच्या घरात त्या दोन तीन खोल्या असतील तिथं डोळे मिटून जर बसलं तर अवलंबर वाटायची शक्यता, कारण कोणी ध्यानाला बसणारा नसतो, लोक हसतील काय काय म्हणतील असं वाटत राहत आणि आता कोणी बसू शकत नाही. म्हणून मग ध्यानाला बसण्यासाठी म्हणून एका डोळ्यामध्ये मी गेलो. बाहेर शक्यतो नसून असं टपला ठेवलं आणि आत ध्यानाला जाऊन बसलो. तरी देखील त्या चपला चांगल्या रीतीने लपवल्या गेल्या नाही असा एक भाव मनात होता. ध्यानच होत नव्हतं, म्हणजे तारखं असं वाटत होतं की कानोचा घेऊन कधी येतं म्हणजे आपल्या चपलांच्या तिकडे तर जात नाही ना. या सूक्ष्म गोष्टी आहेत, त्यांना हटत राहतात. शेवटी अर्धा तास झाला, काही तास झाला असं मनात आलं की चपलांचं ध्यान आता किती आपण करणार, चपलांचं काय घ्यायचं असेल ते होऊन दे. आणि मग चांगलं ध्यान लागलं इथे आणि तिथे पाहिलं तर चपला गेलेल्या. आता जर वृत्ती कोणत्या तरी विषयाने भरून गेलेली असेल तोपर्यंत ध्यानासारखी गोष्ट होणं शक्य नाही. साधना या चपलांची गोष्ट, तर अजून अजून चांगल्या अशा जर गोष्टी जे स्मरण करत असेल एखादा अगदी लवकर संपर्क ठरवलं तर मग तो त्याच्यामध्ये किती अडकून पडत असेल. जया ज्ञानालागी गगन गिरीताकी योगी, स्वर्गाची आडवंती उमर दोन्ही, न करीती सिद्धीची ताड, न धृती वृद्धीची धीर. योजा इथे द्वार घेत होती. ज्ञानेश्वर महाराजांनीही की जगन जेवण्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला खरं महत्व दिलेलं आहे. संपूर्ण घटक म्हणजे 100% महत्व कृतीशून्य स्थिती जगन देखील जेवण जाणं आणि साधकाला आत्मबोध होणं याला महत्व दिलेलं आहे आणि स्वर्गावर टीका केलेली आहे. त्याच्या पुढं न करीती सिद्धीची काळ सिद्धीची कोणतीही इच्छा जो ठेवत नाही. कारण अशी इच्छा आली की ध्यानामध्ये मन हे कदापि ओलून होणार नाही त्या ठिकाणी काय अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत आणि साधकाला साधना करत असताना या सिद्धींचं फार आकर्षण वाटायची शक्यता असते. दुसऱ्याच्या मनातलं करावं भूत भविष्य वर्तमान सर्व करावं. आपण जो निर्णय घेतो आहोत तो अधिकाधिक चांगला घेतला जाण्यासाठी म्हणून विशेष शक्ती आपल्या अंगी आली साधकाच्या या कामं लागतात. आणि मग कोणीतरी साधक याच्याही पलीकडं फार गुढ अशा सिद्धींच्या कामनांमध्ये गुरफटलेले असतात. उदाहरणार्थ दूरश्रवण काहीतरी अशी एक कला विद्या आपल्याला प्राप्त झाली संकल्प करून अमुक गोष्ट होणार की होणार नाही असं सांगण्याचं ज्ञान प्राप्त व्हावं. गरीबानंदांबरोबर एक मुलगा तरुण मुलगा त्याला वेळ जवळपास वेळच लागलेला होता त्या आलाटा आणि त्याला गुप्त होण्याची सिद्धी गरीबानंदांकडून हवी होती. ते म्हणाले माझ्यापाशी अशी कोणतीच सिद्धी नाही. तरी देखील 2 दिवस त्यांच्यापाशी तो बसला ते त्याला समजावून सांगत होते की याचा उपयोग नाही अशी सिद्धी माझ्याकडं नाही कोणी याच्या मागे लागू नको कशाकरता त्यांची सिद्धी आली होती त्याचं एका मुलीवर प्रेम होत. त्या मुलीचे वडील लग्नाला विरोध करत होते याला गुप्त होऊन वडिलांना धडा शिकवायचा म्हणजे कशाकरता काय हवं असतं परमार्थ हा कशा कशा करता वापरला जाऊ शकतो. न करीती सिद्धीची चाळ न धरीची रिद्धीची भीड योगा इथे दुवाड होत होती आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम
संत